आकाशवाणी नागपूर, मेधा नांदेडकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्यातल्या खासगी शाळा आणि शिकवणी वर्गातल्या शुल्कावर मर्यादा आणण्यासाठी सरकार लवकरच धोरण जाहीर करणार। मराठी भाषा गौरव दिन विविध कार्यक्रमांनी साजरा। तंत्रज्ञानाच्या आधारे प्रशासनाचा विस्तार केल्यामुळे देश वेगानं प्रगती करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। आणि चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाशिक इथं उद्घाटन। आता सविस्तर बातम्या। राज्यातल्या खासगी शाळा आणि शिकवणी वर्गातल्या शुल्कावर मर्यादा आणण्यासाठी सरकार लवकरच धोरण जाहीर करणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज विधानसभेत केली। राज्यातल्या शाळांची परिस्थिती, शिक्षणाचा अधिकार आणि संबंधित विषयावर सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांवर ते उत्तर देत होते। येत्या शैक्षणिक वर्षात मराठी शाळांमधली पटसंख्या किमान 25% वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। राज्य शासन मराठी माध्यमाच्या शाळांकडे विशेष लक्ष देऊन सर्व प्रकारच्या भौतिक सुविधा उपलब्ध करून देत आहे। याखेरीज इतर अनेक उपक्रमही राबवले जात आहेत अशी माहिती त्यांनी दिली। विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात मराठी शाळांबाबतचा प्रश्न विक्रम पाचपुते यांनी उपस्थित केला होता। ऐकूया आजच्या विधिमंडळ कामकाजाचा आढावा आमच्या प्रतिनिधींकडून।
शिक्षणाच्या अधिकारांतर्गत प्रवेशासाठीची 1 किलोमीटरची मर्यादा शाळा नसतील तिथं शिथिल करण्याचा विचार करू असं आश्वासन शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिलं। गेल्या काही वर्षांत आधार प्रमाणीकरणामुळे 9 लाख दुबार विद्यार्थी कमी झाल्याची माहिती त्यांनी दिली। विद्यार्थ्यांची लेखन, वाचन आणि गणितातील गती सुधारण्यासाठी निपुण महाराष्ट्र हा कार्यक्रम सुरू आहे। राज्यातल्या सर्व माध्यमाच्या आणि व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये मराठी शिकवणं बंधनकारक असून एखाद्या शाळेत याची अंमलबजावणी होत नसली तर सरकार त्यावर कारवाई करेल असं आश्वासन त्यांनी दिलं। विधान परिषदेचं कामकाज आज दुपारी 12 वाजता तारांकित प्रश्नोत्तराच्या तासानं सुरू झालं। राज्यातल्या 6 लाखांहून अधिक पात्र शेतकऱ्यांना 2017 कृषी कर्जमाफी योजनेअंतर्गत अद्याप लाभाची रक्कम मिळालेली नाही यावर अंमलबजावणी होत असल्याचं सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितलं। 2025 खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांसंदर्भात सहकारी पीक कर्जांचं पुनर्गठन केलं जावं तसंच कर्जफेडीची मुदत 1 वर्षानं वाढवून देण्याचे निर्देश दिल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। राज्यात गेल्या 5 वर्षात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात 420 जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी 248 जण वाघाच्या हल्ल्यात तर 104 जण बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात लेखी उत्तरात दिली। आमदार प्रवीण दरेकर यांनी याबद्दलचा प्रश्न उपस्थित केला होता। 2025 या वर्षात चंद्रपूर जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यात 47 जण ठार झाले असून प्रचलित नियमानुसार त्यांच्या वारसांना 827 लाख रुपये वितरित करण्यात आले आहे असं त्यांनी सांगितलं। जैव विघटनशील नसलेल्या कृत्रिम फुलांवर राज्यात बंदी आहे। सजावटीसाठी अशा फुलांचा वापर करणारी मॅरेज हॉल डेकोरेटरवर कारवाई करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेतील लक्षवेधी चर्चे दरम्यान दिलं। आकाशवाणीसाठी वृत्त विभागातून मी नम्रता फलके।
मराठी भाषा गौरव दिन आज साजरा होत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत। मराठी भाषा गौरव दिवसाच्या निमित्तानं विधानभवनातल्या मध्यवर्ती सभागृहात जावे विनोदाच्या गावा या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। भाषणांमधल्या वक्तव्यांचा चुकीचा अर्थ लावला जाऊ नये यासाठी खबरदारी बाळगली जात असल्यानं आता भाषणांमधला विनोदाचा भाग कमी होत असल्याची खंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली। व्ही स पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे संपादित लोकसेवेचा लोकजागर या ग्रंथाचं प्रकाशनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठीला रोजगार, अर्थकारण आणि जागतिक ओळखीची भाषा बनवण्याचा शासनाचा निर्धार व्यक्त केला। मराठीच्या संवर्धनासाठी विश्वकोश निर्मिती, साहित्य संमेलनं, प्रशासनातील मराठी वापर आणि अनुवादाला चालना देत असल्याचं त्यांनी सांगितलं। मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी राज्य शासनानं केलेल्या प्रयत्नांचा त्यांनी आढावा घेतला। दरम्यान नागपूर येथील श्रीनिकेतन आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजमध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ मेधा कानेटकर होत्या तर लोकसत्ताचे ज्येष्ठ पत्रकार शफी पठाण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। मराठी भाषेचं जतन, तंत्रज्ञानाचा वापर आणि वाचन संस्कृती वाढवण्यावर त्यांनी मार्गदर्शन केलं। विद्यार्थ्यांच्या काव्य सादरीकरणानं कार्यक्रमाला विशेष रंगत आली। श्रीमती दादीबाई देशमुख हिंदू मुलींची शाळा इथं देखील मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा झाला। विद्यार्थ्यांनी नाट्य, कविता आणि कवी परिचयातून मराठी भाषेचं महत्व प्रभावीपणे मांडलं। कुसुमाग्रज यांच्या कणा कवितेनं उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं। बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव इथं आयुष मंत्रालय, भारत सरकार आणि अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलनाच्या वतीनं राष्ट्रीय आरोग्य मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याला उत्तम प्रतिसाद मिळत असून वैविध्यपूर्ण उपक्रम घेतल्याची माहिती केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली.
25 फेब्रुवारी पासून 28 फेब्रुवारी पर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये आयुषच्या माध्यमातून आरोग्य मेळावा आयोजित केला होता. 26 तारखेला जवळपास या मेळाव्यामध्ये शेतकऱ्यांसाठी मेळावा झाला. आशा वर्कर साठी सुद्धा त्यांना प्रशिक्षण देण्यात आलं की हर घर आयुर्वेद आणि आजीबाईचा बटवा या संदर्भातली पुस्तिका आणि माहिती देण्यात आली. आज सुद्धा या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांना त्यांनी आपली दिनचर्या आहाराबाबतीमध्ये कसं जागरूक राहिलं पाहिजे याचंही त्यांना प्रशिक्षण म्हणा किंवा माहिती आज देण्यात आली. आणि त्याचसोबत आज दिव्यांग लोकांचं सुद्धा तपासणी शिबिर आणि साहित्याचं वाटप असं भव्य प्रमाणामध्ये या ठिकाणी जिल्हाभरातून केलं.
उद्या या मेळाव्याचा शेवटचा दिवस असून या आरोग्य मेळाव्याचा लाभ घ्यावा असं आवाहन जाधव यांनी केलं आहे. शक्तीपीठ महामार्गाबाबत येत्या 5 मार्च रोजी बाधित शेतकऱ्यांबरोबर चर्चा केली जाईल असं आश्वासन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं आहे. या महामार्गाबाबत परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बाधित शेतकऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केलं होतं. यावेळी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी भेट दिली.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
व्यवसायात सुलभता आणून केंद्र सरकार तंत्रज्ञानाच्या आधारे प्रशासनाचा विस्तार करत असून त्यामुळेच देश वेगानं प्रगती करत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. विकसित भारतासाठी तंत्रज्ञान सुधारणा आणि निधीची तरतूद या विषयावर आयोजित अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला ते आज दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करत होते. देशातल्या विविध उद्योगांनी नवोन्मेषाच्या संकल्पनांमध्ये गुंतवणुकीसाठी पुढे यावं असं आवाहन पंतप्रधानांनी आपल्या संबोधनात केलं. अर्थसंकल्पाचं मूल्यमापन अनेकदा वेगवेगळ्या निकषांवर केलं जातं, पण राष्ट्रीय अर्थसंकल्प हा अल्पकालीन अंदाजपत्रक नसून तो विकासाचा धोरणात्मक आराखडा आहे असं मोदी यावेळी म्हणाले.
राष्ट्रीय बजेट पॉलिसी रोडमॅप होता है, इसलिए बजेट की प्रभावशीलता का आकलन भी ठोस पैरामीटर्स पर किया जाना चाहिए. ऐसी नीतियां जो इन्फ्रास्ट्रक्चर का विस्तार करें, जो क्रेडिट के प्रवाह को आसान बनाएं, जो ईज ऑफ डूइंग बिजनेस बढ़ाएं, जो गवर्नेंस में ट्रांसपेरेंसी बढ़ाएं, जो जनता का जीवन आसान बनाएं.
मराठी माणूस त्याच्या पराक्रमानं आणि अभ्यासानं आपली एक वेगळी प्रतिमा तयार करत आला आहे. आज प्रदान करण्यात आलेले पुरस्कार अशा साहित्यिकांना देण्यात आले ज्यामुळे राज्य सरकारच्या पुरस्काराचं महत्व आणि महात्म्य दोन्हीही वाढलं असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. 4th विश्व मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन आज नाशिक इथं मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्य शासनातर्फे देण्यात येणारे साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना साहित्यभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं. यावर्षीपासून विश्व मराठी संमेलन विशेष पुरस्कार सुरू करण्यात आला असून तो आळंदी येथील शांतीब्रह्म गुरुवर्य मारुतीबाबा कुरेकर यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला. तत्पूर्वी विश्व मराठी संमेलनाच्या पार्श्वभूमीवर आज कुसुमाग्रजांच्या निवासस्थानापासून ग्रंथदिंडीला उत्साहात प्रारंभ करण्यात आला. यवतमाळ वाशिम लोकसभेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय देशमुख यांच्या वाहनाला टिप्परनं मागून धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात किरकोळ जखमी झाले आहेत. दिग्रस मार्गावरील साखरा गावाजवळ रेल्वे कामावरील टिप्परनं त्यांच्या वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिली. अपघातात खासदारांच्या वाहनाचं नुकसान झालं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यातल्या खासगी शाळा आणि शिकवणी वर्गातल्या शुल्कावर मर्यादा आणण्यासाठी सरकार लवकरच धोरण जाहीर करणार. मराठी भाषा गौरव दिन विविध कार्यक्रमांनी साजरा. तंत्रज्ञानाच्या आधारे प्रशासनाचा विस्तार केल्यामुळे देश वेगानं प्रगती करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.